नमस्कार. आकाशवाणी पणजीच्या प्रादेशिक खबरां विभागावरवी राजश्री कामत तुमकां राष्ट्रीय खबरो दिता. ह्यो आसात काय मुखेल खबरो. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू हांणी विद्यार्थ्यांक डिजिटल युगांत उपलब्ध आशिल्ल्या प्रचंड शिक्षण संसाधनांचो वापर करपाचें आवाहन केलां. जीएसटी परिशदेची 56वी बसका नवी दिल्लीत जाली. परिशदेत भारताच्या मुखावेल्या पिळगे खातीर जीएसटी सुदारणांचेर चर्चा जाली. उत्तर भारतात सतत पावस पडत आसा. खुबशीं राज्यांनी रस्ते उदका पोंदा गेल्यात. 2025 वर्साची संवसारीक मुष्टीयुद्ध सर्त आयज इंग्लंडातल्या लिव्हरपूलात सुरू जाता. आता पुराय खबरो. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू हांणी विद्यार्थ्यांक डिजिटल युगांत उपलब्ध आशिल्ल्या प्रचंड शिक्षण संसाधनांचो वापर करपाचें आवाहन केलां. तिरुवरूर हांगा केंद्रीय विद्यापीठाच्या दिक्षांत समारंभात उलयतना राष्ट्रपतीन म्हळें की देशातले उद्देग 4.0 सज्ज आसात, जंय विद्यार्थ्यांक तांचो चडांत चड फायदो घेवंक मेळटलो. आदले राष्ट्रपती डॉ राधाकृष्णन हांचे उदाहरण दितना तांणी म्हळें की शिक्षणाचें म्हत्व शिकत रावप आनी ज्ञान आनी शाणेपण विकसीत करप आसा. तांणी विद्यार्थ्यांक नवीन शिक्षण धोरण परत सोदपाक सांगले आनी गतिमान पद्दतीन समाजाच्या विकासात ताचें योगदान दिवपाचें आवाहन केलें. शिक्षक म्हणून केल्ल्या तांच्या कामाची याद करून दितना राष्ट्रपतीन म्हळें की एकदा शिक्षक तो कायमचो शिक्षक. आयचे तरणाटे अमृतकाळांत राज्य करतले हाची खात्री दिवन राष्ट्रपतीन म्हळें की ते राष्ट्राचे फुडार आसात आनी तांकां तांच्या भोंवतणच्या लोकांच्या गरजां बद्दल संवेदनशील रावपाची गरज आसा. जीएसटी परिशदेची 56वी बसका नवी दिल्लीत जाली. परिशदेत भारताच्या मुखावेल्या पिळगे खातीर जीएसटी सुदारणांचेर चर्चा जाली, जातूंत करदारांचे सुसूत्रीकरण आनी अनुपालनाचे सोपेकरण आसपावता. केंद्रीय अर्थ राज्यमंत्री पंकज चौधरी, दिल्ली, गोवा, हरियाणा, जम्मू आनी काश्मीर, मेघालय आनी ओडिशाचे मुख्यमंत्री बसकेक हजर आशिल्ले. अरुणाचल प्रदेश, बिहार, मध्य प्रदेश आनी तेलंगणाचे उपमुख्यमंत्री, मणिपूराचे राज्यपाल आनी खुबशीं राज्यां आनी केंद्रशासीत प्रदेशांचे अर्थमंत्री ह्या बसकेक उपस्थित आशिल्ले. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी फाटल्या म्हयन्यात स्वातंत्र्य दिसाच्या उलोवपांत वस्तू आनी सेवा कराक लागून देशाक कसो फायदो जाला हाचेर उजवाड घाल्लो. मोदींनी जीएसटी अंतर्गत मुखावेल्या पिळगेच्या सुदारणेचें म्हत्व अधोरेखीत केलें, जाका लागून सामान्य मनीस, शेतकार, मध्यमवर्गीय आनी एमएसएमईक थाकाय मेळटली. ही जीएसटी सुदारणा दिवाळीक सादर करतले, जाका लागून आवश्यक वस्तूवेलो कर कमी जातलो आनी स्थानीक विक्रेते आनी ग्राहकांक थाकाय मेळटली अशें प्रधानमंत्र्यान म्हणिल्लें.
8 साल से हमने जीएसटी का बहुत बड़ा रिफॉर्म किया, पूरे देश में टैक्स के बर्डन को कम किया और 8 साल के बाद समय की मांग है कि हम एक बार उसको रिव्यू करें. हमने एक हाई पावर कमेटी को बिठा करके रिव्यू शुरू किया, राज्यों से भी विचार विमर्श किया. हम नेक्स्ट जनरेशन जीएसटी रिफॉर्म्स लेकर के आ रहे हैं, ये दिवाली के अंदर आपके लिए तोहफा बन जाएंगे.
अर्थमंत्री निर्मला सीतारामन हांणी जाहीर केल्ल्या जीएसटीत फुडल्या पिळगेंतल्या सुदारणांची तोखणाय प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी केली. मोदी हांणी सोशल मिडियाचेर केल्ल्या पोस्टांत जीएसटीचे दर उणो करपाचो निर्णय सरकारान घेतला, जाका लागून सामान्य मनीस, शेतकार, एमएसएमई, मध्यमवर्गीय, बायल आनी तरणाट्यांक फायदो जातलो अशें म्हळें. तशेंच जीएसटी दर सुसूत्रीकरण आनी प्रक्रिया सुदारणा करपा खातीर सरकारान सविस्तर प्रस्ताव तयार करून जीवनमान सुलभ करपा खातीर तयार केला अशें सांगलें. ह्या सुदारणांक लागून सगळ्यांक, खासा करून ल्हान वेपाऱ्यांक आनी वेवसाय करपी वेवसायिकांक सुलभताय सुनिश्चित जातली हाचेर तांणी भर दिला. हे विशीं उलयतना अर्थमंत्री निर्मला सीतारामन हांणी म्हळें की सामान्य मनीस आनी मध्यमवर्गीय वस्तूंचेर जीएसटी 18% वा 12% 5% उणो केला. केसांचे तेल, टॉयलेट शाबू, शाबू बार, शॅम्पू, टूथब्रश, टूथपेस्ट, सायकल, टेबलवेर, रांदचीकुडीची आयदनां आनी हेर घरगुती वस्तूंक आतां फक्त 5% जीएसटी आसतलो. अतिउंच तापमानाचें दूद, पनीराचेर जीएसटी 5% शुन्य केला. तशेंच नमकीन, भुजिया, सॉस, पास्ता, इन्स्टंट नुडल्स, चॉकलेट, कॉफी, प्रिझर्व्ड मीठ, कॉर्नफ्लेक्स, लोणी, तूप ह्या खाणा जेवणाच्या वस्तूंचेर जीएसटी 12% वा 18% 5% उणो केला अशें सीतारामन हांणी सांगलें. वातानुकूलन मशीन, 32 इंचावयले टॅलिव्हिजन, सगळ्या प्रकारचे टीव्ही, डिशवॉशर, ल्हान गाडयो, मोटरसायकल ह्या सारख्या वस्तूंचेर जीएसटी स्लॅब 28% 18% उणो केला. कामगार केंद्रीत उद्देगांक व्हड तेंको मेळ्ळा जाल्यार ह्या निर्णयाचो शेतकार आनी शेतकी क्षेत्राकूय फायदो जातलो. सगळ्या शेतकी उपकरणांचेर जीएसटी 12% 5% उणो केला अशें तिणें सांगलें. अर्थमंत्र्यान फुडें जाहीर केलें की 33 जीवनरक्षक वखदां आनी हेर वखदांवेलो जीएसटी 12% शुन्य मेरेन केला आनी कॅन्सर, दुर्मीळ दुयेंस आनी हेर गंभीर दुयेंसाचेर उपचार करपा खातीर वापरपी 3 जीवरक्षक वखदांचो जीएसटी 5% शुन्य करतले. हेर सगळ्या वखदांचो जीएसटी 12% 5% उणो केला. वैजकीय शस्त्रक्रिया, दंत वा पशु वैजकीय हेतू खातीर वा भौतीक आनी रसायनीक विश्लेषणा खातीर वापरिल्ल्या वेगवेगळ्या वैजकीय उपकरणां आनी उपकरणांचेर जीएसटी 18% 5% उणो केला. विमो सामान्य मनशाक परवडपी करप आनी देशांत विमो कवरेज वाडोवप हो ह्या निर्णयाचो हेत आसा अशें सीतारामन हांणी सांगलें. हे सगळे बदल ह्या म्हयन्याच्या 22 तारखे सावन म्हळ्यार नवरात्रेच्या पयल्या दिसा सावन लागू जातले. ह्यो खबरो तुमी आकाशवाणीच्या पणजी केंद्रा वयल्यान आयकतात.
तुमच्या भोवतणच्या आनी संवसारातल्या ताज्या घडणुकांच्या म्हायती खातीर आकाशवाणी पणजेच्या म्हादय चॅनलाक मुजरत ट्यून करात. आयकात सकाळी 7:25 आनी सांजवेळा 7:20 कोकणी प्रादेशिक बुलेटिन, तसेच सकाळी 8:40 आणि सांजवेळा 6:30 कोकणी राष्ट्रीय बुलेटिन एक्स चेर आमका फॉलो करात आकाशवाणी न्यूज पणजीचेर।
आकाशवाणी पणजी आता मुखावेल्यो खबरो। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज नवी दिल्लीत सिंगापूरचे प्रधानमंत्री लॉरेंस वॉंग हांका मेळून दोन्ही देशांमधल्या घटमूट आणि बहुआयामी सहकार्याचो नियाळ घेतले। या बसकेवेळार सिंगापूरचे प्रधानमंत्री द्रौपदी मुर्मू हांची भेट घेतले आणि प्रधानमंत्री वॉंग हांची ही भेट भारत सिंगापूरच्या राजनैतिक संबंधाच्या 60व्या वर्धापन दिसा निमित्त असा आणि ही भागीदारी आणि घटमूट करपाची दोन्ही देशांची वचनबद्धतेची पुष्टी करता असे परराष्ट्र मंत्रालयान म्हणा। भारत जर्मनी सहकार्या वांगडा युरोपियन युनियनाकडे आशिल्ल्या संबंधाविषयी उलयताना परराष्ट्र मंत्री एस जयशंकर हांणी सांगले की तांणी क्षेत्रीय आणि जागतिक तसेच हेर साबार मुद्द्यांचेर चर्चा केली।
I've just completed a very productive discussion on India-Germany cooperation, on our relationship with the European Union, and we have exchanged views on regional, global, and multilateral issues. We've had detailed discussions on various aspects of our ties. This includes our political cooperation, security and defense, economic relations, research and future technologies, climate and energy, as well as education, skilling, mobility, and people-to-people exchanges.
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाला केंद्रीय मंत्रिमंडळान देशाच्या महत्वाच्या खनिजांचे दुय्यम स्रोतापासून पृथककरण आणि उत्पादन करपाक तसेच पुनर्वतन क्षमता विकसित करपाक 1,500 कोटी रुपयांच्या प्रोत्साहन येवजणेक मंजुरी दिल्या। ही योजना राष्ट्रीय महत्वाच्या खनिज अभियानाचो एक भाग असा जसो उद्देश महत्वाच्या खनिजांची देशांतर्गत क्षमता निर्माण करप आणि पुरवण साखळी लवचिकता निर्माण करप ही असा। केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान आणि केंद्रीय बायला आणि बालविकास मंत्री अन्नपूर्णा देवी हांणी नवी दिल्लीत विज्ञान भवनात अंगणवाडी केंद्रांचे शाळा वांगडा मार्गदर्शक तत्वां लॉन्च केली। प्रधान आणि म्हणे की हे पावल प्रत्येक आवय आणि भुरग्यांची पुराय जतनाय सुनिश्चित करतले आणि राष्ट्रीय शिक्षण धोरण 2020च्या अनुषंगान शिक्षणाची बुनियाद घटमूट करतले। तांणी भुरग्यांच्या जिणेंत पयलो शिक्षक म्हणून अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या भूमिकेचेर भर दिलो आणि भारतीय भाषा शिकयताना एआय आणि तंत्रज्ञानाचो वापर करपाचेरूय भर दिलो। त्यांनी असे सांगले की मार्गदर्शक तत्वां अंगणवाडीतल्या शाळांनी भुरग्यांचे सुरळीत संक्रमण भलायकी आणि पोषण तसेच प्राथमिक शिक्षणात उच्च धारणा हाचेर लक्ष केंद्रीत करता। केंद्रीय लोकसेवा आयोगाचे अध्यक्ष डॉ अजय कुमार हांणी घोषणा केल्या की यूपीएससी आणि राज्य लोकसेवा आयोगाच्या सर्वोत्तम पद्धतीचो संग्रह म्हणून यूपीएससी एक उत्कृष्टता केंद्र स्थापन करतले। 27 राज्य लोकसेवा आयोगाच्या अध्यक्ष आणि सदस्या वांगडा झाल्या व्हर्च्युअल बसकेत तांणी ही घोषणा केली। डॉ कुमार हांणी म्हळें की प्रस्तावित उत्कृष्टता केंद्र हे एसओपी नवोपक्रम आणि शिक्षणाचे ज्ञान केंद्र म्हणून काम करतले। उत्तर भारतात सतत पाऊस पडत असा खुपशी राज्य आणि रस्ते उत्कापना गेल्यात। हुंवार सतर्कता आणि व्हड्या प्रमाणात विनाशाच्या संकटात ती सापडल्यात। जम्मू आणि काश्मीर हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंडात फाटल्या काही दिसांनी ढगफुटीन खुपशा सुवातांनी अचानक आयल्या हुंवारान कितलेशेच जाण मेले तर कितलेशेच जाण बेपत्ता असात। पंजाबातली परिस्थिती गंभीर असा कारण हजारांनी लोक बेपत्ता असात आणि राज्यात हालीच्या इतिहासातलो सगळ्यात भयानक हुंवार आयला। फुडले 3 दीस गुजरातात आणि फाल्यां मेरेन अस्तंत मध्य प्रदेशात व्हड ते सामको दडकांनी पावस पडपाची शिटकावणी भारतीय हवामान खात्यान दिल्या। विदर्भ छत्तीसगड आणि ओडिशा तशेंच उदेंत राजस्थान कोकण गोंय मध्य महाराष्ट्र आणि अस्तंत मध्य प्रदेशात व्हड ते सामको दडकांनी पावस पडपा खातीर हवामान खात्यान ऑरेंज अलर्ट जारी केला। दक्षिण आंतरराष्ट्रीय कर्नाटक आणि तेलंगणातूय कांय सुवातींनी गडगड आणि वादळ जावपाची शक्यताय हवामान खात्यान उक्तायल्या। 2025 संवसारीक मुष्टीयुद्ध सर्त आज इंग्लंडातल्या लिव्हरपूलात सुरू जाता। भारत चॅम्पियनशिपाच्या पहिल्या आवृत्तीत 20 वांगड्याचो बळिश्ट पंगड खेळटलो। 2 फावटी संवसारीक विजेती निखत जरीन आणि टोकियो ऑलिंपिक कांस्य पदक विजेती लवलिना बोरगोहेन 1 वर्सा परस चढ काळा उपरांत आंतरराष्ट्रीय पावंड्यार परत येवपाचे आसात। जुलयात जाल्ल्या विश्वचषकात रुप्या पदक जिखपी 2 फावटी आशियाई चॅम्पियन जाल्ली दिग्गज पुजा राणी हांचे वांगडा ही तिगूय बायलांचो अणभवी पंगड। भारतीय दादल्याचो मुष्टीयुद्ध पंगडाचे फुडारपण सुमित कुंडू करता जाल्यार 2021 संवसारीक युवा चॅम्पियन सचिन सिवाच आणि हर्ष चौधरी आसात। आणि आता खबरो सोपोवच्या पहिली परतून एक फावट काय मुखेल खबरो। राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आणि विद्यार्थ्यांक डिजिटल युगात उपलब्ध आशिल्ल्या प्रचंड शिक्षण संसाधनांचा वापर करपाचे आवाहन केलं। जीएसटी परिषदेची 56वी बसका नवी दिल्लीत झाली। उत्तर भारतात सतत पाऊस पडटा खुपशी राज्य आणि रस्ते उत्कापना गेल्यात। 2025 संवसारीक मुष्टीयुद्ध सर्त आज इंग्लंडातल्या लिव्हरपूलात सुरू जाता। आणि इतल्यान ह्यो राष्ट्रीय खबरो सोपल्यो। आमच्यो मुखावेल्यो राष्ट्रीय खबरो आयकात सांजेच्या 6:30 नमस्कार।